श्री ज्ञानेश्वरी। ज्ञानेश्वरीवर प्रेम करणाऱ्या सर्व भाविकांना नमस्कार। 5व्या अध्यायाचे 14 श्लोक आपण पूर्ण केलेत, म्हणजे 14व्या श्लोकापर्यंतचं निरूपण पूर्ण झालं। शेवटी परमात्म्याने असं सांगितलं की मी सर्वेश्वर आहे, मी सर्वेश्वर असून या विश्वाची निर्मिती, विश्वाचा व्यापार आणि त्या व्यापाराचे फळ याच्याशी माझा काहीही संबंध नाही। हे सर्व काही प्रकृतीकडूनच निर्माण होतास असते। जैसा का सर्वेश्वरू पाहिजे तव निर्व्यापारू, काहीच व्यापार करत नाही, परी तोची रची विस्तारू त्रिभुवनाचा, आणि करता ऐसा म्हणीपे तरी कवणे कर्मी न शिंपे, जे हातू पावो न लिंपे उदास वृत्तीचा। हात नाही लावत, पाय नाही लावत, वृत्तीने उदास असतो, सर्व काही निर्माण करूनही अकर्ता असतो, असं सुंदर निरूपण 5व्या अध्यायामध्ये सुरू आहे। आज आपण 5व्या अध्यायाच्या 15व्या श्लोकापासून पुढे निरूपण करायला सुरुवात करूया। पुंडलिकावर दे हरिविठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम, श्री पंढरीनाथ महाराज की जय। नादत्ते कस्यचित् पापं न चैव सकृतं विभुः, अज्ञानेनावृतं ज्ञानं तेन मुह्यन्ति जन्तवाः। ईश्वर कोणाचे पाप घेत नाही आणि कोणाचे पुण्यही घेत नाही। अज्ञानाने ज्ञान आच्छा दिलेले आहे म्हणून प्राणी मोह पावतात, म्हणजे ईश्वर सर्व करता आहे असे समजतात आणि म्हणतात देवानी माझं असं वाईट केलं, देवानी माझं तसं भलं केलं। सर्व दोषारोपण देवावर करतात, देवाला या सर्व गोष्टींशी काहीही घेणं देणं नसते। पाप पुण्य अशेषे पासीची असतून देखे, आणि साक्षीही होऊ नठके येरी गोठी कायसी। पै मूर्तीचे निमेळे तो मूर्तची होऊन खेळे, परी अमूर्तपण न मळे दादुलयांचे। तो सृजी पाळी संहारी ऐसे बोलती जे चराचरी, ते अज्ञान गा अवधारी पंडू कुमरा। मंडळी पहा, या निरूपणामध्ये माऊलीच्या या विश्लेषणामध्ये एक महत्वाची गोष्ट माऊली सांगत आहे, आणि ती महत्वाची गोष्ट म्हणजे देवाला या सर्व गोष्टींशी काही घेणं देणं नाही। आपले सुख आणि आपले दुःख हे सर्व प्रकृतीपासून आहे, या सर्व गोष्टी देवाच्या खिजगणतीत कुठेही नाही। प्राणीमात्रांकडून होणारी संपूर्ण पाप किंवा पुण्य ही त्याच्या अगदी जवळ असून तो त्यांना जाणत नाही। फार काय, तो त्याचा साक्षीही होऊन राहत नाही, तर मग दुसरी गोष्ट कशाला बोलाव्यास पाहिजे। आता काय म्हणतात, तो त्याचा साक्षीही होऊन राहत नाही, म्हणजे जे काही होत आहे ते फक्त साक्षी भावाने पाहणे आहे, पण ते आपण करू शकतो का? ते आपल्याकडून होते का? त्याच्यावरून आपल्याला आपली योग्यता माहीत पडते, खरोखर ज्ञानापासून किती लांब आपण आहो। आपण असं समजतो की सर्व गोष्टींचा कर्ता तो देव आहे, देवानी असं केलं, देवानी तसं केलं, देवानी सुख दिलं, देवानी दुःख दिलं, सगळं हा दोषारोपण आहे। देव काही करत नाही, कोणाला काही देत नाही, कोणापासून काही घेत नाही, आपण सर्व त्याच्या खिजगणतीत नाही। आत्मा म्हणून आपण त्याचे अंश आहो, पण देह म्हणून नाही। सुख आणि दुःख दोघांचा संबंध देहाशी आहे आणि हे प्रकृतीपासून निर्माण होतात। सगुण स्वरूपाच्या संगतीने तो सगुण होऊन क्रीडा करतो, पण त्या समर्थाच्या निर्गुणपणाला मलिनपणा येत नाही। तो उत्पन्न करतो पालन करतो व संहार करतो, असे त्याच्या कर्तृत्वाविषयी सर्व लोकात वर्णन होते। अर्जुना ऐक, ते केवळ आणि केवळ अज्ञान आहे, त्याला या सर्व गोष्टींशी काहीही घेणे देणे नाही, तो या सर्व गोष्टींपासून अलिप्त आहे, तो सर्वेश्वर आहे, तो परमेश्वर आहे। ज्ञानेन तु तदज्ञानम येषां नाशीतमात्मनाः तेषां आदित्यवज्ञानम प्रकाशयति तत्परम्। पण ज्यांचे ते अज्ञान परमात्म्याच्या ज्ञानाने नाश पावले आहे, त्यांना ते ज्ञान सर्व वस्तूंच्या ठिकाणी पर जी वस्तू तिचे सूर्याप्रमाणे प्रकाशन करते, परम ब्रह्म परम धाम ते वाल पर। ते अज्ञान जे समूळ तुटे ते भ्रांतीचे मसैरे फिटे मग कर्तृत्व प्रगटे ईश्वराचे एथ ईश्वरू एकू अकर्ता ऐसे मानले जरी चित्ता तरी तोची मी हे स्वभावता आदिची आहे ऐसे निविवेके उदो चित्ती तयासी भेदु कैसा त्रिजगती देखे आपुलिया प्रतिती जगची मुक्त जैशी पूर्व दिशेचा रावळी उदयाची सूर्ये दिवाळी की एरीही दिशातीये चिकाळी काळीमा नाही। ते अज्ञान ज्या वेळेला संपूर्ण नाहीसे होते त्यावेळेला भ्रांती रूप काजळी दूर होते आणि मग ईश्वराचे अकर्तृत्व प्रतीतीला येते। आणि ईश्वर एक अकर्ता आहे असे जर चित्ताला पटले, आपल्या प्रतीतीला आले आणि मुळापासून स्वभावत तोच ईश्वर मी आहे असे जर आपल्याला वाटू लागले, अशा विचाराने चित्तात उदय केला असता त्याला तिन्ही लोकात भेद कशाचा, तो आपल्या अनुभवाने सर्व जगच मुक्त आहे असे पाहतो। ऐसे नी विवेके उदो, उदो म्हणजे उदय झाला असता, ऐसे नी विवेके उदो तयासी भेदू कैसा त्रिजगती देखे आपुलिया प्रतिती जगची मुक्त। आपल्या प्रतितीने संपूर्ण जग मुक्त झाल्याचा त्याला आनंद त्याच्या अंतकरणात निर्माण होतो। येथ ईश्वरू एकू अकर्ता ऐसे मानले जरी चित्ता तरी तोची मी हे स्वभावता आदीची आहे, असा जर विचार आला तरच त्यातून मुक्ती आहे आणि तेव्हा त्याला प्रतिती येईल की मीच ईश्वर आहे। अशा विचाराने चित्तात उदय केला असता त्याला तिन्ही लोकांमध्ये भेद कशाचा असणार आहे। ज्याप्रमाणे पूर्व दिशेच्या राजवाड्यात सूर्योदय रूपी दिवाळी झाली असता त्याच वेळेला दुसऱ्याही दिशांतील काळीक नाहीसी होते, नुसतं पूर्वेलाच उजेड होत नाही, सूर्य पूर्वेकडून उजाडला तर मग उत्तर दक्षिण आणि पश्चिम ह्या काही अंधारात असतात, त्या दिशांनाही उजेडच होतो। म्हणून एकदा का हातचित सूर्य प्रकाशमान झाला तर मग मीच ईश्वर आहे हा तत्वबोध माणसाच्या हृदयात अंतकरणात घर करून राहतो। तद्बुद्ध्यस्तदात्मानं अस्तनिष्ठास्परायणाः गच्छन्त पुनरावृत्तिं ज्ञान निर्धूत कल्मषाः। ज्यांची बुद्धी परब्रह्माच्या ठिकाणी रंगली आहे, ते परब्रह्मच ज्यांचा आत्मा आहे, त्याच्याच ठिकाणी ज्यांचा अभिनिवेश आहे, अभिनिवेश म्हणजे तेच आपण आहोत अशी भावना, ज्यांच्या बुद्धीने अशी भावना केलेली आहे आणि जे तत्परायण आहेत, तत्परायण म्हणजे त्याचाच निजध्यास कायमस्वरूपी बुद्धी त्याचाच ध्यास करत असते, अशा रीतीने ज्ञानाच्या योगाने ज्यांचे दोष नाहीसे झाले आहेत त्यांना पुन्हा जन्म मरण प्राप्त होत नाही। बुद्धिनिश्चये आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपणा आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण अहर्निशी ऐसे व्यापक ध्यान भले जयांचिया हृदयाते गिवसिताले तयांची समता दृष्टि बोले विशेषू काई एक आपन पीछी पा जैसे ते देखती विश्व तैसे हे बोलने कायसे नवलू एथ परी दैव जैसे कवतिके कहीं ची दैन्य न देखे का विवेकुहा नोड़खे भ्रांति ते जेवी नातरी अंधकाराची वाणी जैसा सूर्यो न देखे स्वप्नी अमृत नायके कानी मृत्यु कथा हे असो संतापु कैसा चंद्रू न स्परे जैसा भूति भेद निर्णती तैसा ध्यानियेते
बुद्धीच्या निश्चयाने आत्मज्ञान झाले म्हणजे साधक आपणच आपल्याला ब्रह्मरूप मानू लागतो आणि आपली वृत्ती पूर्ण ब्रह्माकार ठेवून तो रात्रंदिवस त्याच अनुसंधानात असतो. काय म्हणतात, बुद्धी निश्चये आत्मज्ञान ब्रह्मरूप होई आपणा आपण. ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण आणि तत्परायण अहर्निशी, रात्रंदिवस त्याचेच अनुसंधान असते. असे चांगले व्यापक ज्ञान ज्याच्या हृदयात शोध करीत आले म्हणजे ज्यांना प्राप्त झाले त्यांची जी समदृष्टी समतादृष्टी होते तिची शब्दांनी काय वर्णन करू. ते जसे आपल्यालाच ब्रह्मरूप पाहतात, स्वतःमध्येच ब्रह्म पाहतात, तसेच ते सर्व जगाला ब्रह्मरूप पाहतात हे येथे सांगण्यात काय मोठे आश्चर्य आहे. परंतु ज्याप्रमाणे देव हेच लीलेने देखील केव्हाच दैन्य पाहत नाही, किंवा विवेक हा ज्याप्रमाणे भ्रांतीला जाणत नाही, किंवा अंधकाराचा प्रकार ज्याप्रमाणे सूर्याला स्वप्नातही दिसत नाही, किंवा अमृताच्या कानावर मृत्यूची वार्ताही येत नाही, अरे हे राहू दे, उष्णता कशी असते हे ज्याप्रमाणे चंद्राला ठाऊकच नसते, त्याच्या लक्षात येणार नाही, ते ज्ञानी लोक प्राण्यांच्या ठिकाणी भेद कसा काय जाणणार, आणि म्हणूनच त्यांना कुठल्याही प्राण्यांच्या ठिकाणी कसलाही भेद दिसत नाही असे ते समदृष्टी समत्वदृष्टी झालेले असतात.
विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गविहस्तिनी शुनी चैव श्वपाके च पंडितः समदर्शिना.
विद्या आणि विनय यांनी युक्त असा जो ब्राह्मण किंवा गाय किंवा हत्ती किंवा कुत्रा आणि चांडाळ या सर्वांच्या ठिकाणी त्या ज्ञानी पुरुषाची दृष्टी एकदम सारखी असते, तो समदृष्टी झालेला असतो.
मग हा मशकूहा गजू कि हा श्वपचूहा द्विजू पैल इतरूहा आत्मजू हे उरेल के ना तरी हे धेनु हे श्वान एक गुरु एक हीन हे असो कैचे स्वप्न जागतया एथ भेदू तरी की देखावा जरी अहम भाव उरला होआवा तो आधीची नाही आगवा आता विषमकाई.
मग त्यांच्या ठिकाणी हे चिलीट आणि हा हत्ती किंवा हा चांडाळ आणि हा ब्राह्मण किंवा हा आपला मुलगा आणि हा पलीकडे असलेला परक्याचा मुलगा असा भेद कुठून उरणार. अथवा ही गाय ही कुत्रे अथवा एक थोर आणि एक नीच हे भेद कुठले, जागा असलेल्याला स्वप्न कोठून पडणार. जर अहंकार उरलेला असेल तरच भेदाची प्रतीती होईल ना. तो अहंकारच जर उरला नाही आणि तो अहंकारच अगोदरच सर्व नाहीसा झाला तर मग भेदाभेद कुठले, भेद उरणारच नाहीत कुठेही.
ई है तैर्जिता सर्गो येषां साम्ये स्थितं मनः निर्दोषं हि समं ब्रह्म तस्माद् ब्रह्मणि ते स्थिता.
अशा समदृष्टीमध्ये ज्याचे मन स्थिर झाले आहे त्यांनी या लोकीच संसाराला जिंकले. ब्रह्म म्हणजे सर्व भूतांच्या ठिकाणी ब्रह्म आहे, ते सर्व सम आहे आणि विषमता रूपी दोष हे संपलेले आहे. याकरिता ते ज्ञानी पुरुष ब्रह्माच्या ठिकाणी निश्चल म्हणजे स्थिर झालेले असतात आणि म्हणून ते सर्वत्र सम असतात, त्यांची दृष्टी सर्वत्र सम असते. म्हणून सर्वत्र सदा सम ते आपणची अद्वय ब्रह्म हे संपूर्ण जाणे वर्म समदृष्टीचे. जिही विषय संगून सांडिता इंद्रिया तेन दंडिता परी भोगिली निसंगता कामे विण. जिही लोकांचे निआधारे लौकिकेची व्यापारे पण सांडिले निदसुरे लौकिकुहे. जैसा जना माजी खेचेरू अस तूची जना नोहे गोचेरू तैसा शरीरी तो परी संसारू नोळखे तया ते. हे असो पवनाचे निमेळे जैसे जळीची जळ लोळे ते आणिके म्हणती वेगळे कल्लोळ हे. म्हणून सर्व ठिकाणी सर्व काळ सारखे असणारे जे अद्वयी ब्रह्म तेच आपण आहो, हे जे समदृष्टीचे तत्व ते तो संपूर्ण जाणतो. ज्यांनी विषयांचा संबंध न टाकता आणि इंद्रियांचे दमन न करता निरीच्छ असल्यामुळे अलिप्तता भोगिली, जे लोकांना अनुसरून लोक करतात त्याप्रमाणे व्यवहार करतात, परंतु ज्यांनी लोकांच्या ठिकाणी असणाऱ्या अज्ञानाचा त्याग केला आहे, ज्याप्रमाणे पिशाच हे जगात असून जगाला दिशा दिसत नाही, भूत जगात असून भूत दिसतात का आपल्याला, अगदी त्याप्रमाणे तो देहधारी असूनही संसारी लोक त्याला त्या ज्ञानियाला ओळखू शकत नाही. हे राहू दे, वाऱ्याच्या संगतीने ज्याप्रमाणे पाण्यावरच पाणी लाटेच्या रूपाने खेळते आणि लोक त्यास ह्या लाटा पाण्याहून वेगळ्या आहे असे म्हणून ओळखतात, पण त्या लाटा काही पाण्याहून वेगळ्या नसतात. तैसे नामरूप तयाचे एरवी ब्रह्मची तो साचे मनसाम्याले जयाचे सर्वत्र गा. ऐसे निसमदृष्टी जो होये तया पुरुषा लक्षण ही आहे अर्जुना संक्षेपे सांगेन पाहे अच्युत म्हणे. त्याप्रमाणे त्याच्या नामरूपाची गोष्ट आहे. एरवी ज्याचे मन सर्व ठिकाणी साम्यावस्थेला आलेले आहे तो खरोखर ब्रह्मच आहे. अशा तऱ्हेने जो समदृष्टीने असतो, ज्याच्यामध्ये समत्व आलेले असते, त्या पुरुषाला ओळखण्याचे लक्षण देखील आहे. त्याला कसे ओळखावे त्याचे लक्षण आहे. अच्युत म्हणाले, अर्जुना मी तुला ते थोडक्यात सांगतो आणि त्याचा तू पुढे विचार कर. न प्रेषेत प्रियं प्राप्य नो द्विजेत प्राप्य चा प्रियं स्थिर बुद्धिर सम्मूढो ब्रह्मविद ब्रह्मणी स्थिताः. त्याचे लक्षण काय? प्रिय वस्तूची प्राप्त झाली असता आनंद मानू नये आणि अप्रिय वस्तूची प्राप्त झाली असता उद्वेग पाहू नये. अशी समदृष्टी ज्याची आहे तोच स्थिर बुद्धी मोहरहित ब्रह्म व ब्रह्माच्या ठिकाणी स्थिर झालेला आहे असे समजावे. तरी मृगजळाचे निपुरे जैसे न लोटिजे का गिरीवरे तैसा शुभाशुभी न विकरे पातला जो तोची तो निरुता समदृष्टी तत्वता हरी म्हणे पंडुसुता तोची ब्रह्म. अशा ब्रह्मज्ञ माणसाचे लक्षण वर्णन करताना पहिलं लक्षण सांगत आहेत, मृगजळाच्या लोंढ्याने ज्याप्रमाणे मोठा पर्वत किंचितही ढकलला जात नाही, अगदी त्याप्रमाणे चांगल्या किंवा वाईट गोष्टी प्राप्त झाल्या असता त्याच्यामध्ये विकार उत्पन्न होत नाही. तोच खरोखर तात्विक दृष्ट्या समदृष्टीचा पुरुष होय. कृष्ण म्हणाले, अर्जुना तोच ते ब्रह्म आहे असे तू समज. मंडळी विचार करा, ही केवढी मोठी गोष्ट आहे. दुःखाचा डोंगर जरी कोसळला तरी तो स्थिर आहे, आणि आनंदाच्या उर्मी जरी लोटल्यात तरी तो स्थिर आहे. आमच्या तुमच्यासारख्यांना किती अवघड गोष्ट आहे, पण हीच खरी गोष्ट आहे. हळूहळू हळूहळू प्रयत्नाने ढाळे ढाळे हे साध्य होऊ शकते. हळूहळू आपण नियमित या साम्यावस्थेचा अनुभव घेण्याचा प्रयत्न केला, स्थिर राहण्याचा प्रयत्न केला, तर हे शक्य होऊ शकते. आणि याच्यामध्ये ध्यानाचा फार मोठा उपयोग होतो. ही गोष्ट 6व्या अध्यायात आणखीन आपण विस्ताराने पाहणार आहोत. जया पण पे सांडुनी कही बाह्य स्पर्शेश्वसकक्तात्मा विंदत्यात्मनियत सुखम स ब्रह्मयोग युक्तात्मा सुखमक्षयमश्नुते. बाह्य विषयांच्या ठिकाणी ज्याचे अंतकरण आसक्त झालेले नाही त्याला आत्म्याच्या ठिकाणी जे सुख आहे ते मिळते. तो ब्रह्माशी समरस झालेला योगी अक्षय सुखाचा अनुभव येतो. आता हे दुसरं लक्षण सांगतात की बाह्य विषयाच्या ठिकाणी त्याचे अंतकरण आसक्त झालेले नसते. आसक्ती कुठल्याही विषयाच्या ठिकाणी आपली होऊ शकते, तर बाह्य विषय जे आहेत, आंतरविषय असतात, काही बाह्य विषय असतात. ज्याच्यानी आपल्याला सुख होते ते बाह्य विषय, आणि ज्यांच्यानी आपल्याला आनंद होतो ते आंतरविषय. तर बाह्य विषयाच्या ठिकाणी ज्याची आसक्ती नसेल असा माणूस, अशी व्यक्ती लवकर ब्रह्मापर्यंत पोचू शकते. जया पण पे सांडुनी कही इंद्रिय ग्रामावरी येणे नाही तो विषय न सेवी हे काही विचित्र येथ सहजे स्वसुखाचे नि अपारे सुरवाडे अंतरे रचिला म्हणून बाहिरे पाऊल न घली सांगे कुमुद दळाचे निताटे जो जेविला चंद्र किरणे चोखटे तो चकोरू काई वाळू वंटे चुंबितू आहे तैसे आत्मसुख उपायले जयासी आपण पाची फावले तया विषय सहज सांडवले सांगो काई एरवी तरी कौतुके विचारुणी पाहे पानिके या विषयाचे नि सुखे झकवती कमण. जो आत्मस्वरूपाला सोडून केव्हाही इंद्रिय रूपी गावात येत नाही, म्हणजे इंद्रियांशी तो तादात्म्य करीत नाही, तो विषय सेवन करीत नाही, यात आश्चर्य ते काय. अपरिमित अशा स्वाभाविक असलेल्या आत्मसुखाच्या विपुलतेने अंतकरणामध्येच तो स्थिर झाल्यामुळे तो बाहेर पाऊल टाकीत नाही आणि तो विषयांकडे प्रवृत्तही होत नाही. सांग, कमळाच्या पाकळीच्या पात्रावर जो शुद्ध चंद्रकिरणाचे भोजन करतो तो चकोर पक्षी वाळूचे कण चाटीत बसेल काय. अगदी त्याप्रमाणे ज्याला स्वतःच आपल्या ठिकाणी उत्कृष्ट आत्मसुख प्राप्त झाले त्याला सहजच विषय सुटले हे काय वेगळे सांगायला पाहिजे. एरवी सहजच चांगला विचार करून पहा, या विषयांच्या सुखाने कोण फसले जातात आणि कोण फसले जात नाही. सांगे कुमुद दळाचे निताटे जो जेविला चंद्र किरणे चोखटे. ज्यांनी इतक्या छान आत्मसुखाचा उपभोग घेतला आहे तो काय फालतू गोष्टीमध्ये पडणार आहे. कमळ दळावर पडलेला थेंब चंद्रकिरणाच्या साक्षीच्या वेळी तो चकोर पक्षी, तो चकोर काही वाळूवंटे चुंबितो आहे. जो चकोर पक्षी त्या कुमुद दळावरच्या पाण्याच्या थेंबाला पीत असतो तो काही वाळूचे खण खाणार आहे. म्हणून ज्याला पूर्ण आत्मसुख प्राप्त झाले आहे अशी व्यक्ती असा योगी, असा ज्ञानी, असा ब्रह्मैक्य झालेला माणूस तो विषयाकडे ढुंकूनही पाहत नाही। मंडळी, 21व्या श्लोकापर्यंतचे निरूपण इथे पूर्ण होते आणि उद्या आपण 22व्या श्लोकापासून पुढचा भाग पाहूया। आता इथे विश्रांती घेऊ। पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय।